नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. महापालिका निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध. एकूण 15,931 उमेदवार रिंगणात. सदानंद दाते यांनी स्वीकारला राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार. रश्मी शुक्ला सेवानिवृत्त. छत्तीसगडमध्ये काल 2 वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार, तर तेलंगणात 20 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं साताऱ्यात भूमिपूजन. आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं काल दिली. 29 महापालिकांमधल्या 2,869 प्रभागांमधून हे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकंदर 33,427 अर्ज आले होते. त्यातले 24,771 अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 8,840 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. काल चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध झाली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या 29 प्रभागांच्या 115 सदस्य संख्येसाठी एकूण 859 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लातूरच्या 18 प्रभागांच्या 70 सदस्यांसाठी 359 उमेदवार. परभणीत 16 प्रभागांसाठीच्या 65 सदस्यांसाठी 411 उमेदवार. नांदेड वाघाळा महापालिकेत 20 प्रभागांच्या 81 सदस्य संख्येसाठी 491 उमेदवार, तर जालन्यात 16 प्रभागांसाठीच्या 65 सदस्यांसाठी 453 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या विविध तहसील कार्यालयांकडून ते हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वरळी इथं महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. फक्त पायाभूत सुविधांची कामं नाही, तर गोरगरीब मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात बदल घडवायचा असल्याचं ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला काल सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात 37.5 वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी काल रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दहशतवाद विरोधी पथक, एनआयए, सीबीआय, सीआरपीएफ अशा महत्वाच्या संस्थांमधल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले सदानंद दाते भारतीय पोलीस सेवेच्या 1990च्या तुकडीतले अधिकारी आहेत. 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्व बँका, सहकारी संस्था आणि कर्ज वाटप करणाऱ्या यंत्रणांना हा निर्णय बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची 600 रुपये बचत होणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचं पिप्रहवा अवशेष हे भारताच्या समृद्ध वारशाचा अभिन्न घटक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं या अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. नववर्षाच्या सुरुवातीलाच असा प्रेरणादायी कार्यक्रम होणं ही चांगली सुरुवात असल्याचं त्यांनी नमूद केलं. बुद्धांचे हे अवशेष परदेशात जाण्याच्या अनुषंगानं बोलताना पंतप्रधान म्हणाले,
भगवान बुद्ध के पवित्र रेलिक्स को अपने बीच पाकर हम सभी धन्य है. इनका भारत से बाहर जाना और लौटकर फिर भारत आना, ये दोनों ही पड़ाव अपने आप में बहुत बड़ा सबक है. सबक ये है कि गुलामी सिर्फ राजनीतिक और आर्थिक नहीं होती, गुलामी हमारी विरासत को भी तबाह कर देती है.
कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी खर्च करण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चिंता व्यक्त केली. नवी दिल्ली इथं राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. या विलंबामुळे राज्यांना पुढचा निधी मिळायला उशीर होतो, त्यामुळे खर्चासाठी सुनियोजित धोरण आखावं असं आवाहन त्यांनी केलं. पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तत्परतेनं करावी, पीक विमा योजनेचा विस्तार करावा, तसंच बियाणं आणि खतांच्या उपलब्धतेबाबत केंद्राबरोबर सतत संपर्कात राहावं अशा सूचनाही चौहान यांनी केल्या. छत्तीसगडमध्ये काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण 14 नक्षलवादी मारले गेले. बिजापूरमध्ये बासुगुडा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तिथं तातडीनं रवाना झालं. त्यानंतर गगनपल्ली गावाजवळ दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी मारले गेले. सुकमा जिल्ह्यातही पोलिसांच्या कारवाईत 12 जण मारले गेले. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत. हैदराबाद इथं 20 नक्षलवाद्यांनी काल तेलंगणाचे पोलीस महासंचालक श्रीधर रेड्डी यांच्यासमोर आपल्या शस्त्रसाठ्यासह आत्मसमर्पण केलं. यात पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा बटालियन कमांडर देवा उर्फ बदसे सुक्का आणि तेलंगणा समिती सदस्य कंकनला राजी रेड्डी यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना 1,81,90,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं असून तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25,000 रुपये निधी दिला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. ज्या व्यक्तिमत्वांकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते अशा थोर व्यक्तींमध्ये सावित्रीबाई फुले यांचं नाव अतिशय महत्वाचं आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
हे स्मारक एकीकडे त्यांच्या कार्याची आठवण तर आपल्याला देतच, पण त्यासोबत लढण्याची प्रेरणाही देतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये विषमता तयार करण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रियांना आमच्या मुलींना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होईल, त्या त्यावेळी या स्मारकातलंच क्रांतीची बीज त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजामध्ये हे करण्याची हिंमत देखील कोणी दाखवणार नाही, आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो.
या स्मारक परिसरात महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही उभारलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नायगावचं नाव बदलून सावित्रीबाई फुले यांच्या नावावरून ठेवायचा निर्णय जर इथल्या ग्रामसभेनं घेतला तर विनाविलंब त्याला मान्यता देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त बीड शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणीत पूर्णा तालुक्यात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या वेशभूषा साकारून त्यांचा जीवनपट सादर केला. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. दरम्यान विविध ठिकाणी प्रभात फेरी, घोषवाक्ये आणि प्रेरणादायी संदेशांद्वारे सामाजिक प्रबोधन करण्यात आलं. काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं व्याख्यानं, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार तसंच डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातल्या हिवाळी इथले शिक्षक केशव गावित यांना डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार आणि नांदेड जिल्ह्यातले फरीदा बक्ष उर्फ गुरुमा यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. सातारा इथं आयोजित 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. दुपारी 4:30 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हा समारोप सोहळा होईल. तत्पूर्वी आज दिवसभरात संमेलनात पुस्तक चर्चा, मुलाखत, कवी संमेलन, परिसंवाद, कादंबरीकारांसोबत संवाद आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. श्री क्षेत्र तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची काल घटोत्थापनेनं सांगता झाली. यावेळी मंदिरात होमामध्ये कोहळा आणि नारळ यांची पूर्णाहुती देण्यात आली. राज्यात काल सर्वात कमी 9.1 degrees Celsius तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 12.3 तर धाराशिव इथं सुमारे 12.5 degrees Celsius तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महापालिका निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध. 19,931 उमेदवार रिंगणात. सदानंद दाते यांनी स्वीकारला राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार. रश्मी शुक्ला सेवानिवृत्त. आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं साताऱ्यात भूमिपूजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.